नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मकर संक्रांती माघ बिहू निमतान राष्ट्राक परबी भेटयल्यात. मकर संक्रांतीचो उत्सव सगळ्यांचे जिवीत सुख बरी भलायकी आनी खुशालकायेचो आसचो अशी आस्त तांणी उक्तायल्या. तशेंच समृद्धी आनी सकारात्मकतायेची सुरवात करतना सगळ्यांनी एकठांय येवपाची गरज आसा अशें तांणी सांगलें. माघ बिहू एकचाराची खोस मनयता अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें. उपकाराची आनी एकचाराची भावना देशाक उजवाड आनी समृद्ध फुडारा कडेन मार्गदर्शीत करता अशें ताणें सांगलें.
समय देश के अलग अलग हिस्सों में लोहड़ी, मकर संक्रांति, माघ बिहू और अन्य त्योहारों की भी उमंग है. मैं भारत और दुनिया भर में रहने वाले सभी तमिल भाई बहनों को पोंगल की और सभी पर्वों की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
आयज नवी दिल्लीतल्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हांच्या निवासस्थानी आयोजित केल्ल्या पोंगल उत्सवान वांटो घेऊन सभागरांक मार्गदर्शन करतना प्रधानमंत्री मोदी हांणी राष्ट्रनिर्मितीत शेतकार घटमूट भागीदार आसात आणि तांच्या यत्नाक लागून आत्मनिर्भर भारत मोहीम सशक्त जाता असे ताणी सांगले. शेतकारांक सशक्त करपा खातीर केंद्र कटिबद्ध आसा आणि हे दिकेन अथक परिश्रम घेता असे ताणी मुखार सांगले. पोंगळ ही तमिळ संस्कृताय मनयता आणि सैमाकडेन हाचो संबंध जुळटा असं ताणी सांगले. पोंगळ आता संसारिक उत्सव झाला आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या कष्टाची परब मनयता. मातीची भलायकी सांभाळपाची, उदकाची जतनाय घेवपाची आणि फुडल्या पिळगे खातीर साधनांचो बरे तरेन वापर करपाची गरज आसा हाचेर ताणी भर दिलो. मिशन लाईफ एक पेड मा के नाम, अमृत सरोवर सारखिले उपक्रम हे या भावनांक चालना दितात असं ताणी मुखार सांगले.
हमारे किसान राष्ट्र निर्माण के मजबूत साथी है. उनके प्रयासों से आत्मनिर्भर भारत अभियान को बहुत मजबूती मिल रही है. केंद्र सरकार भी किसानों को सशक्त बनाने के लिए प्रतिबद्ध होकर लगातार काम कर रही है. जब ये धरती हमें इतना कुछ देती है उसे संजोने का दायित्व भी हमारा है. अगली पीढ़ी के लिए मिट्टी को स्वस्थ रखना, पानी को बचाना और संसाधनों का संतुलित उपयोग करना सबसे जरूरी है.
सशस्त्र दळांतले माजी सैनिक हे सामूहिक धैर्याचे आणि राष्ट्रीय जाणविकायेचे खांबे असतात आणि फुडल्या पिळगे खातीर प्रेरणास्त्रोत्र असा असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज सांगले. नवी दिल्ली सशस्त्र दळांच्या माजी सैनिक दिसा मार्गदर्शन करतना मंत्री राजनाथ सिंग हांणी असे सांगले. माजी सैनिक राष्ट्र निर्मितीच्या दरेका आघाडीन योगदान दितात आणि शिस्त, फुडारपण, धैर्य अशा आपल्या गुणधर्मांनी समाजाक मार्गदर्शन करतात असे ताणी मुखार सांगले.
आप सभी केवल सर्विस से रिटायर हुए एक सैनिक मात्र नहीं है. आप हमारी राष्ट्रीय चेतना के जीवंत स्तंभ है. आप हमारे सामूहिक साहस के प्रतीक और हमारी भावी पीढ़ियों के आप प्रेरणा स्रोत हैं. 20 साल की उम्र के आसपास जब आप लोगों ने यह निर्णय लिया होगा कि आपको आर्म्ड फोर्सेज में जाना है तो आपने उस समय केवल एक पेशा नहीं चुना था, एक सैनिक के रूप में आपने एक संकल्प लिया था. यहां व्यक्ति स्वयं को पूर्णतः राष्ट्र के लिए समर्पित कर देता है.
विदेश व्यवहार सचिव विक्रम मिस्री हांणी आयज नवी दिल्लीत चीन कम्युनिस्ट पक्ष संस्थेच्या केंद्रीय समितीच्या आंतरराष्ट्रीय खात्याच्यो उपमंत्री सुन हेयान हांची भेट घेतली. वेवसाय आणि लोककेंद्रीत संलग्नतायेक प्राधान्य देऊन द्विपक्षीय संबंध स्थिर करपाच्या मळार जाल्ली प्रगती आणि नव्या वर्सा द्विपक्षीय संबंध मुखार व्हरपाचे मार्ग हांचेर दोगांनी चर्चा केल्या. बसकेवेळार दोनी वटांनी आपल्या फुडाऱ्यांक चालीक लावपाची आणि द्विपक्षीय संबंध सामान्यपणान मार्गाचेर मुखार व्हरपाची वचनबद्धताये बद्दल सांगले. दोनी देशांतल्या लोकांमदी संबंध घटमूट करपा खातीर लोकांमदी समजूत वाढोवपाचे महत्व ताणी नदरेक हाडले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी आयज त्रिनिदाद आणि टोबेगोच्या प्रतिनिधी सभाघराचे अध्यक्ष जगदेव सिंग हांचे वांगडा संवाद साधलो. तशेंच सेचेल्साचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष आझरेल अनेस्ता हांचे कडेन तांची भेट जाली. राष्ट्रकुलाच्या 28व्या सभापती आणि अध्यक्ष अधिकारी परिषदेच्या फाटभुयेर ह्यो बसका झाल्यो. बॅडमिंटन सर्तीत पहिल्या संवसारीक क्रमांकाचेर आशिल्ल्या किदांबी श्रीकांत हांणी दादल्यांच्या एकेरी फेरयेन 15-8, 21, 21-8, 21-8, 19 असो जैत मेळयलो. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन पंजाब, हरियाणा आनी चंदीगड हांगा थंड लारांचो अदमास उक्तायला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.